नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. सत्काय मुखेल खबरो. राज्यात लोकसभा वेचणुकेचो प्रचार नेटान सुरू. स्मार्ट सिटीच्या कामात रस्ते चक्काच्या गुळगुळीत जातले. प्रगत मशिनावरवी जातले काम. फाल्यां हिंदूंचे नवे वर्स, संसार पाडवो. साडेतीन मुहूर्तातलो एक शुभमुहूर्त मनोवपाक देशासहित गोंय तयार. गोंयात उभारतले को वर्कींग स्पेस. रोखडोच मागोव येता निविदा. आता पुराय खबरो. राज्यात लोकसभा वेचणुकेचो प्रचार नेटान सुरू आसा. पयली उमेदवार जाहीर जाल्ल्यान काँग्रेसीच्या तुळेत सत्ताधारी भाजपा प्रचार आघाडी घेतल्या. फाल्यां संसार पाडवो. साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मुहूर्त आशिल्ल्यान फाल्यांच्या दिसा काँग्रेसीचे उमेदवार प्रचाराक नाल्ल फोडटले. काँग्रेसीचे उत्तर गोयचे उमेदवार एडव्होकेट रमाकांत खलप आनी दक्षिण गोयचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी मतदारांकडे संपर्क साधपाक सुरूवात केल्या. दक्षिण गोय भाजपा उमेदवार पल्लवी देपो हांणी आयज मडगांव वाठारांत प्रचार केलो. हेवेळार आमदार दिगंबर कामत, आदले आमदार दामू नायक आनी हेर कार्यकर्ते हजर आशिल्ले. केंद्रीय मंत्री आनी उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नायक हांचो उत्तर गोयांत नेटान प्रचार सुरू आसा. साखळे, दिवचल, पेडणे, पणजी ह्या वाठारांत तांणी संपर्क साधलो. जसजशें मतदान लागीं पावता तसतसो प्रचाराचो नेट वाडत आसा. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड म्हळ्यार आयपीएससीडीएल हांणी पणजेच्या मुळाव्या सुविधांच्या विकासात प्रगती केल्या. अत्याधुनीक मिलिंग मशीन या स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या कामाखातीर हाडला. देखून शारातले रस्ते आता गुळगुळीत जातले दिश्टी पडटले. फुटपाथ आनी इमारतीच्या मुखेल दाराची पातळी रस्त्याच्या पातळेप्रमाण साधप ही कंपनीची मुखेल समस्या आशिल्ली. लोकांच्यो हे विशीं कागाळी आशिल्ल्यो. न्यायाधीशांनी रस्त्याच्या कामाची पळोवणी केल्या उपरांत ह्याय समस्येचेर उपाय काडटले अशें न्यायालयाक तांणी सांगिल्ले. शेनवारा मशिनां शारांत पावली. आता रस्त्याच्या पातळेचो प्रस्न सुटावो जातलो. हे एक प्रगत आनी अचूक तंत्रज्ञान आसा. मजगतीं स्मार्ट सिटीच्या कामाक जावपी कळावा खातीर मंत्री आनी पणजेचे आमदार आतानासियो मोन्सेरात हांणी पणजेच्या नागरिकांची माफी मागल्या. पणजेची कामां एकदां पुराय जाली की लोक हे सगळे त्रास विसरतले. पोरण्या शारांत नव्यो सुविधा दिवपाक वेळ लागता, पूण लोकांनी बरोच त्रास सोसून तांणी केल्ले सहकार्य विसरूंक शकचो ना अशें ते उलयले. मजगतीं आयपीएससीडीएल कंपनीन शारांतल्या गटार वेवस्थेच्या मॅपिंगा खातीर तज्ञांची सल्लागार समिती नेमल्या. ही समिती शारांतल्या गटार वेवस्थेचे मॅपिंग करपाक धोरणां तयार करतली. ह्या समितीचे अध्यक्षपद आयपीएससीडीएलचे वेवस्थापकीय संचालक तशेंच मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स हांचेकडे आसतले. समितीत महानगरपालिका, भूसर्वेक्षण आनी सेंटमेंट खाते, उत्तर गोय शार नियोजन प्राधिकरण, भौशीक बांदकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, उदकास्रोत खाते, चार्ल्स कुरिया फाउंडेशन आनी पणजेची नागरीक पेट्रशिया पिंटो हांचो आसपाव आसा. ह्या मॅपिंगाक लागून पावसाळ्यांत पूरसदृश्य स्थिती जावची न्हय हो हेत आसा. गटारात व्हावपी उदकाक येवपी आडमेळी, ड्रेनेज वेवस्थेची कार्यक्षमता वाडोवपाक उपाय येवजण ह्यो जापसालदारकी समितीचेर आसा. गटार, नाले हांची देखभाल आनी दुरुस्ती हाचोय तातूंत आसपाव आसा. फाल्यां संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण फाल्यां नवे वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. साडेतीन मुहूर्तातलो हो एक शुभमुहूर्त अशें मानतात. फाल्यां सावन शालिवाहन शक 1946 क्रोधी नाम संवत्सर सुरू जाता. फाल्यां सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातल्यो. शुभमुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पांयाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां फाल्यांचो दीस बरो मानून सुरूवात जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नम असे 9 दीस रामनवरात्र मनयतात. फाल्यांसावन रामांच्या तशेंच हेर देवळांनी रामनवरात्रोत्सवाच्यो कार्यावळी सुरू जातल्यो. भजन, किर्तन, नामस्मरण अशा कार्यावळींचो तातूंत आस्पाव जाता. वर्सभरात हिंदू पंचांगा प्रमाण साडेतीन मुहूर्त शुभ मानतात. तातूंत फाल्यांचो संवसार पडवो एक, दसरो एक, अक्षय तृतीया एक आनी गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्धो असो मेळून साडेतीन मुहूर्त. फुडल्या 24 वरांत भारताच्या कांय जुव्या वाठारांनी उष्णतेची लाट कायम उरतली आनी उपरांत ती उणी जातली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आंध्र प्रदेश दर्यादेग, यानम, रायलसीमा, तेलंगणा आनी उत्तर अंतर्गत कर्नाटकात उष्णतायेचे ल्हार येवपाची शक्यताय आसा. तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आनी गुजरात हांगाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगला. दुसरे वटेन हवामान खात्यान फुडल्या 7 दिसांत उप हिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांगा हलके ते मध्य प्रमाणात पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच उदेंत मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, अस्तंत मध्य प्रदेश, मराठवाडा आनी मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. बोरी हांगाच्या श्री स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचो दशकपूर्ती सुवाळो आयज सांजवेळा शिरशिरे बोरी हांगा महाविद्यालयाच्या आवारात जातलो. ह्या सुवाळ्याक उत्तर गोंय जिल्हा पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ अजय गावडे मुखेल सोयरे म्हणून हजर असतले. तशेंच खास निमंत्रित म्हणून चार्टर्ड अकाउंटंट तशेंच राष्ट्रीय स्वयंसेवक गोवा विभाग हाचे संचालक राजेंद्र लक्ष्मीकांत भोबे हजर असतले. ह्या सुवाळ्या भायर वर्सुकी इनाम वाटप सुवाळो जातलो. यावेळी अध्यक्ष प्रकाश प्रभू, व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्ष मीनानाथ उपाध्ये, प्राचार्य डॉ शेखर सावंत, जाळवणार गिरीश कापडी, गायत्री बिहेरे, सोनिया देसाय आणि डॉ यशोधन खराडे सोहळ्याक हजर असतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. गोयात काय जण पर्यटक म्हणू येतात त्यांना काय कामां ते हांगासल्यान वांगडाच करतात. तांकां हांगच्या ऑफिसाचे काम करूंक मेळचे म्हण कोलवा दर्यादेगीर को वर्कींग स्पेस तयार करतले, जाका लागून पर्यटन खात्यान इत्सुकाकडच्यान अर्ज मागयल्यात. फावो तितले अर्ज आयले की निविदा काडटले. पेडणे, मोर्जे आणि अश्वे दर्यादेगीरूय ही व्यवस्था करतले. हाका लागून पीपीपी तत्वाचेर काम करतले. थंय वट्ट 150 पर्यटकांची व्यवस्था करतले. थंय काम करपा खातीर सुवात, सर्व्हर रूम, कॅफेटेरिया, जेवणाची व्यवस्था, परिषद घर, रांची कूड हाची सुविधा असतली. तशेंच सीसीटीव्ही कॅमेरा, खासगी सुरक्षा रक्षक असतले. 10 वर्सां खातीर निविदा धारकांक हे काम दितले. फावो ते परवाने तांणी घेवचे पडटले. पर्यटकांक आकर्षित करपाक पर्यटन खातें वेगवेगळे प्रकल्प हाडटा. गोंयची वळख फक्त दर्यादेग आनी निर्यां अशी उरिनासतना आनीक वाड जावची ह्या संकल्पनेतल्यान ही कल्पना मुखार आयल्या. मजा आनी काम अशें अपेक्षीत आसा आनी हातूंत विदेशी पर्यटकांक आस्पावीत करपा खातीर नोमेड व्हिजा खातीर खातें यत्न करतले. आज राती 9:30 वरांचेर पब्लीक स्पीक ह्या आमच्या द्विभाषीक लायव्हीन फोन इन कार्यावळीत बळवंत जैन आणि शरद कोहली या वैयक्तिक अर्थतज्ञा वांगडा सामान्य लोकांखातीर उपलब्ध आशिल्ले पेन्शनाचे पर्याय या विषयाचेर चर्चा जातली. कार्यावळी वेळार आयकुप्यांक सामान्य लोकांखातीर खंयचे वेगवेगळे पेन्शन पर्याय उपलब्ध आसात आनी तांचो फायदो कसो घेवचो हाचे विशीं आमच्या मानेस्तांक प्रस्न विचारपाची संद मेळटली. वांटो घेवपा खातीर आयज रातचे 9:30 वरांचेर 011-2342-1050 आनी 011-2331-4444 ह्या दूरध्वनी क्रमांकाचेर फोन करचो. आयकुप्यांक आपले प्रस्न व्हॉट्सएपा वरवीं 928-909-4044 ह्या क्रमांकाचेरूय धाडूंक मेळटले. ह्या कार्यावळीचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी गोल्ड चॅनल आनी अतिरिक्त फ्रिक्वेन्सीचेर जातले. ते भायर आयकुपी आमचे संकेतथळ newsonair.gov.in आनी आमचे युट्यूब चॅनल न्यूज ऑन एअर ऑफिशियल हाचे वरवीं ही कार्यावळीत सहभागी जावपाक शकतात. लायन्स क्लब ऑफ चिखली वतीन चिखली बोगमाळो रेल्वे स्थानकाक 2 आनी हेडलँड सडा हांगाच्या आशादीप शाळेक 1 व्हीलचेअर दिली. लायन्स क्लब सदांच समाजोपयोगी उपक्रम राबयता. वास्को रेल्वे स्थानकार येवपी दिव्यांग व्यक्तींखातीर 2 व्हीलचेअर दिल्यो तर आशादीप हांगा खासा भुरग्यांखातीर ही व्हीलचेअर दिल्या. रेल्वे प्राधिकरणान लायन्स क्लब ऑफ चिखली बोगमाळोचे उपकार मानले. दिव्यांग प्रवाशांक एका टोकापासून दुसऱ्या टोकामेरेन चलत वचप कठीण जाता. तांकां ही व्हीलचेअर गरजेची आशिल्ली अशें म्हणून तांणी आभार मानले. योग्य खाण आणि निरोगी रावप याविशी जागृकताय निर्माण करपाक एफडीएन निरोगी फुडारपणाखातीर आज योग्य आहार या विषयाचेर रवींद्रभाऊ मडगांवा इट राईट मिळा ह्या भलायकीपूर्ण खाद्य महोत्सवाची तिसरी आवृत्ती आयोजित केली. उक्तावणाक शारी पुरवण आणि गिरायक व्यवहार सचिव संजीत रॉड्रिक्स आशिले. खाण्यापिण्याविषयी जनजागृतायेची गरज आसा. सध्याच्या काळात बैठ्या जीवनशैलीक लागून असंसर्गजन्य दुयेसां आजच्या तरणाट्या पिळगेक जडटात. ताचो थेट संबंध भलायकेकडे असता. देखून खाणा जेवणाविशी जागृकताय गरजेची अशें संजीत रॉड्रिक्स उलयले. हेवेळार दक्षिण गोय जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू आणि मडगांव पालिका मुख्याधिकारी गौरी शंकवाळकार, एफडीए संचालक ज्योती सरदेसाय आणि हेर मानेस्त हजर आशिले. इट राईट इंडिया हो एफएसएसएलचो उपक्रम जो एफडीए वतीन राज्यात राबयतात. या कार्यावळीत विसा परस चड स्टॉल्सांचेर भलायकीपूर्ण खाद्यपदार्थांचे प्रदर्शन मांडिल्ले. नागपुरात झाल्या 18 राष्ट्रीय वरिष्ठ आणि 13 राष्ट्रीय कनिष्ठ सर्तीत जायत्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सांघिक रुप्या पदक पंगडात ओंकार चारी, यश चांदेकार, क्रिश परब, प्रणव कानुलकार, भरत नाईक आणि ज्ञानेश शेटये आशिले. कनिष्ठ मिश्र दोट्टी गटात गोयचो अनुराग नाईक आणि यशस्वी नाईक या जोडीक कांशा पदक मेळ्ळे. चल्यांच्या दोट्टी गटात ओंकार चारी आणि प्रणव नाईक या जोडयेन भांगरा पदक जिखले. गोय टेबल टेनीस असोसिएशना वतीन टेबल टेनीस प्रशिक्षकांखातीर 2 दिसांची उजळणी शिबीर आणि कार्यशाळा घडून हाडली. मुखेल प्रशिक्षक आर राजेश हांणी मार्गदर्शन केले. आर राजेश हे आंतरराष्ट्रीय टेनीस महासंघाचे प्रमाणीत श्रेणी 3 प्रशिक्षक. महत्वपूर्ण म्हायती वांगडा टेबल टेनिसातले नवे बदल आणि प्रगतीविषयी प्रशिक्षकांक अद्ययावत करप हो मुखेल हेत आशिल्लो. आमचे प्रशिक्षक टीटीएफआर प्रमाणपत्राखातीर तयारी करूंक शकतले. राज्यात ह्या खेळाक उर्बा दिवपाक आणि गुणवत्ता वाढोवपाक भरपूर प्रमाणात प्रशिक्षकांची गरज आसा आणि तांचो उणाव आसा असे गोय टेबल टेनीस असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर वेरेकार उलयले. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्यात लोकसभा वेंचणुकेचो प्रचार नेटान सुरू. स्मार्ट सिटीच्या कामाक रस्ते चक्काच्या गुळगुळीत जातले. प्रगत मशिनावरवी जातले काम. फाल्यां हिंदूंचे नवे वर्स संसार पडवो. गोयात उभारतले को वर्कींग स्पेस. रोखडोच मागोव येता निविदा. आनी इतल्या ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.